चितळकर्मांसात जल परलय. देवानं जसं नोहाले सांगितलं तसंच त्यानं केलं. जनावर पक्षी जहाजात घेऊन घेतले. स्वतः नोहा, त्याची बायको, त्याचे तीन पोरं आणि त्याच्या तीन बायका यायलाही अंधर घेतलं. मग देवानं बाहेरून जहाजाचा दरवाजा बंद करून टाकला आणि मग परमेश्वरानं जमिनीपासून तर वरपर्यंत पाण्यानं भरून टाकलं. एवढं पाणी जिकडे तिकडे झालं की त्यात सारं जग डुबून गेलं. कोणीही पराने जिवंत राहिला नाही, फक्त नोहा, त्याची बायको, त्याचे तीन पोरं आणि त्याच्या तीन बायका असे आठ जहाजात अंदर राहायला बचावल्या गेले. जेवढे कोणी बाहेर होते ते सर्व पाण्यात डुबून मेले. नोहा परमेश्वरावर विश्वास ठेवत होता आणि त्याच्या आज्ञा मानत होता, म्हणून तो बचावला.